नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या अपंगांसाठीच्या जागतिक धनुर्विद्या मालिकेमध्ये भारताची 18 वर्षीय तिरंदाज पायल नाग हिनं कंपाऊंड महिला गटाचं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. दोन्ही हात दोन्ही पाय नसतानाही आचाट जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकणारी ती जगातील पहिलीच पॅरा तिरंदाज ठरली आहे. तर स्वाती चौधरी आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी यांनी या स्पर्धेत महिलांच्या जोडीनं WN1 मिक्स्ड टीम प्रकारात चमकदार कामगिरी करत रौप्य पदक आपल्या नावावर केलं आहे. या स्पर्धेत भारतानं 7 सुवर्ण 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 16 पदकं जिंकली आहेत. लोकसभेसह राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांच्या 33% आरक्षणासंदर्भातील चर्चेसाठी येत्या 16 ते 18 एप्रिल दरम्यान चर्चा होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. केरळच्या तिरुवल्ला इथं काल आयोजित प्रचारसभेत त्यांनी ही माहिती दिली. 2023 मंजूर कायद्यास येत्या 2029 लागू करण्यासाठी संसदेचं सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्र 3 दिवसांसाठी वाढवण्यात आलं असल्याचं मोदी म्हणाले. महिला सशक्तीकरणासाठी नारी शक्ती वंदन कायद्यातही सुधारणा केली जाईल असंही ते म्हणाले. तसंच लोकसंख्या घटल्यानं काही राज्यातील लोकसभेच्या जागा कमी झाल्याच्या अफवेबाबत बोलताना मोदी यांनी केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा आणि तेलंगणात लोकसभेच्या जागांची संख्या कमी झालेली नसल्याचं नमूद केलं आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीचा आज समारोप होत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील पंचवटी येथील स्वामीनारायण सभागृहामध्ये काल कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं होतं. आगामी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, तसंच कुंभमेळ्यासंदर्भात अपप्रचार करणाऱ्यांना तसंच अनुचित चर्चांना पूर्णविराम द्यावा असं आवाहन यावेळी कुंभमेळा मंत्री महाजन यांनी केलं. तर कुंभमेळ्याच्या निमित्तानं गोदावरी शुद्धीकरणाला प्राधान्य द्यावं असं मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. यावेळी राष्ट्रीय कार्यसमितीचे महामंत्री स्वामी जितेंद्र आनंद महाराज उपस्थित होते. मराठी भाषा भवनाप्रमाणेच लवकरच मालवणी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ इथं केली. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मालवणी भाषा दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं रिल्स मालवणी या संस्थेच्या वतीनं काल मालवणी पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी पूरक आहार योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी 2 शासकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रणाळे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत काम करणारा लिपिक प्रशांत भांबरे आणि जिल्हा महिला बाल कल्याण विभागातील अन्य एक लिपिक दीपक शिंदे या दोघांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी चौकशीद्वारे या दोघांवर कारवाई केली. नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूरगड इथल्या श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती मालक महाराज यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 3 वाजता धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संत महंत तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत. भारती यांचं काल देहावसान झालं. ते 95 वर्षांचे होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारती यांच्या जाण्यामुळे अखंड दत्तभक्ती धर्मसंवर्धन समाजसेवा आणि परंपरेचा एक दीपस्तंभ हरवल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात नमूद केलं आहे. आगामी 2047 मधला विकसित भारत घडवण्यासाठी देशाला अनुशासनासाठी प्रयत्न करावे लागतील. मन शरीर आणि आत्मा यांच्या संतुलनातूनच हे शक्य असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज नवी दिल्ली इथं आयोजित विश्व ध्यान संमेलनात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सामाजिक आव्हानं आणि व्यसनी पदार्थांच्या दुरुपयोगाशी सामना करण्यासाठी ध्यान हा सोपा उपाय असून या ध्यान संमेलनाच्या आयोजनातून जगभरात शांतीपूर्ण सहअस्तित्वाचा संदेश पोहोचेल असा विश्वास उपराष्ट्रपतींनी बोलताना व्यक्त केला. क्रिकेटच्या कसोटी प्रकारात भारताचं स्थान अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI तर्फे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये VVS लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली एक योजना तयार करण्यात आली आहे. याद्वारे युवा क्रिकेटपटूंवर लक्ष केंद्रित करून कसोटी संघात राखीव क्रिकेटपटूंची ताकद वाढवण्यासाठी मदत होणार आहे. सध्याच्या IPL 2026 स्पर्धेनंतर लगेचच यावर काम सुरू होईल. वैभव सूर्यवंशी आयुष म्हात्रे समीर रिझवी कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांसारखे युवा क्रिकेटपटू निवड प्रक्रियेत सहभागी असतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.